नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुरेश कामत तुमका प्रादेशिक खबरो दित. उद्देगिक प्रशिक्षण संस्थातल्या अभ्यासक्रमांनी व्हडा प्रमाणात बदल जाल्लो असून आज उद्देगिक प्रशिक्षण संस्थातल्यान उद्देगिक आस्थापना खातीर लागपी कुशळ मनीसबळ तयार जावपाक लागला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल कुशळताय उदरगत आनी उद्देजकताय संचालनालया वतीन कला अकादमी पणजेंत आयोजित राज्य पांवड्या संवसारीक युवा कुशळताय दीस कार्यावळीचें उक्तावण केल्या उपरांत उलयतना सांगले. कार्यावळीक ग्रामीण उदरगत यंत्रणेचे संचालक गोपाळ पार्सेकर, नियोजन सांख्यिकी आनी मूल्यांकन खात्याचे संचालक विजय सक्सेना, पणजी आयटीआयचे अध्यक्ष गौरीश दोण, टाटा टेक्नॉलॉजीचे दक्षिण भारत प्रमुख प्रशांत थंडीगुड, राजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रंजीत फिलिपोस आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. मुखेलमंत्री सावंत हांणी कुशळ गोंय खुशाल गोंयची घोषणा दिवन गोंय राज्यांतल्या आयटीआय संस्थांनी शिकोवपाक येवपी अभ्यासक्रमांचो दर्जो सतत सुदारत आसा तशेंच कांय आयटीआय संस्थांनी सोलर टेक्नीशियन, ड्रोन टेक्नीशियन अशे नवे अभ्यासक्रम सुरू केल्ले आसून प्रशिक्षणार्थ्यांक रोजगार मळार नवीन संद्यो उपलब्ध जाल्ल्यो आसात अशें सांगले. मुखेलमंत्री सावंत हांणी स्किल, रिस्किल आनी अपस्किलावरवी मनीसबळाचो पुरेपूर वापर करप शक्य आसा अशें सांगून कुशळताय उदरगतीतल्यान गोंयाक आत्मनिर्भर करपाक मदत जातली अशें सांगले. आयटीआय संस्थांतल्यान गरज ते मनीसबळ तयार करपाच्या उद्देशान उद्देगीक आस्थापना वांगडा कबलात केल्ल्याचे तांणी सांगले. गोंयच्यो आयटीआय संस्था आयएसओ प्रमाणीत जाल्ले खातीर मुखेलमंत्र्यान समाधान उक्तायले. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानवडे हांणी आपल्या आयटीआय अभ्यासक्रमांनी सुदारणा जाल्ल्यान कुशळ मनीसबळ तयार जावपाक लागला आनी तरणाट्यांक रोजगार मेळपाक मदत जाल्या अशें सांगून आयटीआय संस्था वांगडा कबलात केल्ल्या उद्देगीक आस्थापनांचे उपकार मानले. ह्या वेळार दिवचल, काकोडा, फर्मागुडी, म्हापसा आनी वास्को आयटीआय केंद्रांनी उत्कृश्टताय केंद्राचे उक्तावण केले तशेंच आयटीआय संस्था आनी उद्देगीक आस्थापना मदीं समजिकायेच्यो कबलातीचे सयो जाल्यो. कुशळ कारागीर, विविध कौशल्य सर्तीचे जैतिवंत विद्यार्थी हांचो ह्या वेळार सत्कार जालो. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार हांणी योगकार दिलो जाल्यार कुशळताय उदरगत आनी उद्देजकताय संचालक एस गांवकार हांणी उपकार मानले. केंद्रीय रस्ते, येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकी स पदरी मोपा लिंक रस्त्याचे काल लोकार्पण जाले. मोपा विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग 66 कडे हो रस्तो जोडिल्लो आसा. 900 कोटी रुपया खर्च करून हो रस्तो बांदला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोंयाक दिल्ली ही भेट अशें सांगले. जाल्यार खंयच्या रस्त्याच्या राज्याच्या उदरगतीन रस्तो महत्वाचें साधन आसता अशें उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक हांणी सांगले. ह्या वेळार राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे तशेंच मंत्रिमंडळांतले मंत्री, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार, मांद्रेचे आमदार जीत आरोलकार तशेंच व्हडा संख्येन पेडणेचे लोक हजर आशिल्ले. वास्कोच्या श्री दामोदर भजनी सप्तकाचे 125वें वर्स आशिल्ल्यान त्या निमतान सरकारी पांवड्यार घेवपाच्या उपायांचेर चर्चा करपा खातीर विंगड विंगड सरकारी विभागाचे अधिकारी, उत्सव समितीचे मुखेली आनी पालिका वांगड्यांची खाशेली बसका काल पालिका सभागृहात जाली. शहरातली येरादारी तशेंच हेर गजालींचो विचार केलो जाल्यार 7 दिसांवयर फेरी दवरप शक्य ना अशें पालिका नगराध्यक्ष बोरकार हांणी सांगले. दुसरे म्हळ्यार फेरीवाले हे चडशे वास्को भायले आशिल्ल्यान बुरशेपणान वचत थंय पळोवपाक मेळटा. पोरू पालिकेन 8 मोबायल टॉयलेट दवरिल्ले, हे फावट 20 टॉयलेट दवरपाचे पालिकेन थारायला अशी माहिती नगराध्यक्ष गिरीश बोरकार हांणी दिली. ह्या वेळार आमदार दाजी सरकार हांणी सरकारी अधिकाऱ्यांक म्हत्वाच्यो सुचोवण्यो केल्यो. चिकण मातये पासून गणपती तयार करपी मूर्तीकारांक दिवपी सवलतीत गोंय हस्तकला मंडळान वाढ केल्या. एका मुर्ते फाटल्यान आता 200 रुपया ह्या मूर्तीकारांक मेळटले. ह्यान पयली 100 रुपया प्रती नग अशा मोलान हस्तकला मंडळ सवलत दिताले. कमीत कमी 250 मुर्ती तयार करप्यांक ही सवलत मेळटा. हस्तकला महामंडळा वतीन दिता त्या सवलतीची वाड करची अशी मागणी फाटल्या साबार वर्सा सावन मूर्तीकारांनी लावन धरिल्ली. ते उपरांत आता सरकारान ह्या सवलतीत 100 रुपया वाड केल्या. गोंयच्या मूर्तीकारांक उर्बा दिवपा खातीर तशेंच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचेर पुराय बंदी हाडपा खातीर सरकारान ही येवजण चालीक लायल्या अशी माहिती दिल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.